कल आपके पति देव ने क्या पहना था? आपके ऑप्शंस हैं ए वीआईपी, बी रूपा, सी डोरा या फिर डी चमेली। आपके पास सिर्फ 30 सेकंड का समय है और आपका वक्त शुरू होता है अब। बिल्कुल सही जवाब।
एके दिवशी सकाळी सकाळी मी माझ्या एका आगरी मित्राच्या घरी गेलो, तर तो मला पाहून मोठमोठ्याने हसत म्हणाला,
अरे जानी, अरे कमाल झाली बोल, अरे जाम मोठी कमाल झाली बोल, आज जाम मोठी कमाल झाली।
मी म्हणालो, अरे कसली कमाल झाली, काय झालं काय? तर तो म्हणाला,
अरे आज जाम भारी कमाल झाली हा, अरे माझी कोंबडी आहे ना, माझी कोंबडी, तिने आज बोल सकाळी सकाळी ना एक अंडा दिला बोल, कमाल झाली की नाही, कमाल झाली की नाही?
मी म्हणालो, अरे कोंबडीने अंडं दिलं त्यात कमाल कसली? तर तो म्हणाला, ही कमाल नाही का? कसली कमाल, ही कमाल नाही का? अरे मग तू अंडा देऊन दाखव ना। एकदा एका जेलमध्ये जेलर एका कैद्याला म्हणाला, काय रे इथे प्रत्येक कैद्याचे नातेवाईक त्यांना भेटायला येतात, तुला इथे 10-12 वर्षे झाली पण अजूनपर्यंत तुला कुणीच भेटायला आले नाही का? त्यावर कैदी म्हणाला,
कसे येणार साहेब?
जेलर म्हणाला, का नाही येणार?
का म्हणजे सगळे नातेवाईक इथेच असतात ना।
सायकल चालविणाऱ्या एका सायकल स्वारने एका माणसाला सायकल ठोकली, सायकलची ठोकर लागताच तो माणूस भडकला आणि रागाच्या भरात म्हणाला,
अरे रे 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 रे, काय रे सायकल चालवतोस काय विमान चालवतोस? हा ही काय पद्धत आहे सायकल चालवायची? कमीत कमी घंटी तरी मारायची।
हे ऐकून तो माणूस म्हणाला,
ए घंटी, अरे घंटीचं काय बोलतास, अख्खी सायकल मारल्यावर तुला घंटीची काय गरज आहे?
एक दारुडा बूट खरेदी करण्यासाठी एका बुटाच्या दुकानात गेला, दुकानदाराने बरेच बूट त्याला दाखवले पण एकही बूट त्याच्या पायामध्ये बसेना, कारण या माणसाच्या पायाचा नंबर 5 आणि 6 मधला होता। बरीचशी बुटं दाखवून दाखवून बिचारा दुकानदार हैराण झाला आणि दारुडा फुल टाईट असल्यामुळे त्याचं लक्ष खाली नव्हतं, तो नुसता हलत होता आणि उभ्या उभ्या झोपत होता। बरीच बुटं चेक केल्यानंतर एका त्या दारुड्याचा पाय एकदम फिट बसला। फिट बसताच हा दारुडा ओरडत म्हणाला,
अरे वा वा वा, अरे हा बूट एकदम फिट बसलाय मला, अरे वा काय फिट बूट आहे, दुकानदार ओ दुकानदार हेच बूट मला द्या, ह्याच्यात माझा पाय बरोबर बसतोय, ह्याच्यातला दुसरा बूट लवकर लवकर काढून द्या।
हे ऐकून दुकानदार म्हणाला,
अहो साहेब याच मापाचा दुसरं बूट मिळणार नाही आता।
काय मिळणार नाही? अरे का नाही मिळणार? का मिळणार नाही?
कारण तुमचा पाय बुटत नाही, खोक्यात आहे।
नोकरी मागण्यासाठी एक माणूस एका ऑफिसात आला आणि मॅनेजरला म्हणाला,
साहेब हो साहेब जरा माझ्या नोकरीचं बघा, एकदा मला नोकरी मिळाली ना मग पगाराच्या दिवशी मी तुम्हाला ना सोन्याची टोपी देईन, बघा शपथ
सोन्याची टोपी देईन। म्हटल्यावर मॅनेजरने त्या माणसाला पटकन नोकरीला ठेवून घेतलं। पगाराच्या दिवशी मॅनेजर त्या माणसाच्या आतुरतेने वाट पाहत होता, तेवढ्यात तो माणूस आपल्या लहान मुलाला घेऊन मॅनेजरच्या कॅबिनमध्ये आला आणि म्हणाला,
नमस्कार साहेब।
नमस्कार, काय रे सोन्याची टोपी देणार होतास ना, कुठे तुझी सोन्याची टोपी?
त्यावर त्या माणसाने पटकन आपल्या मुलाच्या डोक्यातली टोपी काढली आणि मॅनेजरच्या डोक्यात घातली। मॅनेजर भडकला आणि म्हणाला,
काय रे तू तर म्हणाला होता सोन्याची टोपी देईन, मग हे काय?
तो माणूस म्हणाला,
ओ साहेब बरोबर आहे, हा माझा मुलगा आहे ना याचं नाव सोन्याच आहे।
माझ्या एका मित्राच्या हातापायाला मार लागलेला पाहून मी माझ्या मित्राला म्हणालो,
काय रे संदीप हातापायाला एवढा मार कसा काय लागला, कुणाबरोबर फायटिंग बिटिंग केलीस की काय? त्यावर तो म्हणाला, अरे फायटिंग बिटिंग काय नाही रे, हे बघ तुला ती शिडी दिसते का शिडी?
मी म्हणालो, हो ती ना दिसते।
तो म्हणाला, मला नव्हती रे दिसली।
एक भला मोठा जाडा माणूस हत्तीवर बसून जात होता, त्याच्या मागे लहान लहान मुलांची फार गर्दी होती। त्या गर्दीतच एक लहान मुलगा त्या माणसाकडे पाहून मोठमोठ्याने हसत होता। ते पाहून त्या हत्तीवर बसलेला जाडा माणूस त्या मुलाला म्हणाला,
काय रे का हसतोयस, हत्ती कधी पाहिला नाहीस का?
मुलगा म्हणाला,
नाही नाही काका, हत्ती तर भरपूर वेळा पाहिलाय, पण हत्तीवर हत्ती ना आज पहिल्यांदाच बघतोय.
वर्गामध्ये गुरुजी सुनीलला म्हणाले,
काय रे सुनील, मोठा झाल्यावर काय होणार तू?
सुनील म्हणाला,
गुरुजी गुरुजी, मी मोठा झाल्यावर ना मोठ्या झाल्यावर डॉक्टर होणार.
गुरुजी म्हणाले, शाबास वैभव, तू मोठा झाल्यावर काय होणार? वैभव म्हणाला,
गुरुजी मी मोठा झाल्यावर ना इंजिनियर होणार.
समोरच्या बाकावर कुंदा बसली होती, तिला विचारलं,
कुंदा तू सांग, तू मोठी झाल्यावर काय होणार?
कुंदा म्हणाली,
गुरुजी गुरुजी, मी ना मोठी झाल्यावर ना आदर्श माता होणार.
गुरुजी म्हणाले, आदर्श माता, वा वा छान छान, बस खाली. कुंदाच्या शेजारी मी बसलो होतो. गुरुजी मला म्हणाले,
जॉनी उभारा, तू सांग, तू मोठा झाल्यावर काय होणार?
मी चटकन म्हणालो,
गुरुजी गुरुजी, मी ना कुंदाला आदर्श माता होण्यासाठी मदत करणार.
दादा कोंडके शाळेत असताना एके दिवशी गुरुजी त्यांना म्हणाले,
काय रे दादा, परवा शाळेत का नाही आलास?
अहो अहो गुरुजी, परवा माझी चटणी पावसात ओली झाली होते, म्हणून माझ्या आईने ते सुकवायसाठी टाकली होती, आणि माझ्याकडे एकच चटणी होती, म्हणून मी परवा शाळेमध्ये आलो नाही.
असं असं असं, अरे मग काल का नाही आलास? काल पण तुझी चटणी ओलीच होती.
नाही, काल माझी चटणी सुकी होती हो, पण त्याचं काय झालं, मी शाळेत यायला निघालो होतो ना, तेव्हा वाटेमध्ये तुमचं घर पाहिलं, आणि घराच्या बाहेर तुमची चटणी सुकत होती. मला वाटलं तुम्ही शाळेत नाही आला, म्हणून मी पण नाही आलो.